लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते। याच मनाच्या आकृतीचं दुसरं नाव म्हणजे संस्कार। संस्कार मुलांच्या नकळत मनावर बिंबवावे लागतात। जेव्हा आई स्वतः तिने सांडेला दिवावत्ती करते तेव्हा मुलंही आपोआप जोडल्या हाताने शुभं करोती म्हणतात।
दिवा